जय श्रीराम। येत्या 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील भव्य अशा श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होत आहे। आजपासून त्या सोहळ्याची मंगलक्षता आणि निमंत्रण देण्याचे अभियान सुरू झाले आहे। या निमित्ताने अनेक पिढ्यांचे आणि वर्षांचे स्वप्न साकार होत आहे। प्रत्यक्षात शेकडो वर्षे रामजन्मभूमी मुक्तीचा संघर्ष चालला, यामध्ये लाखो हिंदू बांधवांनी आपले योगदान दिले, प्राणार्पण देखील केले। रामजन्मभूमी मुक्तीचा संघर्ष माहीत झाला तरच हे राम मंदिर का स्वप्नवत वाटायचे हे लक्षात येऊ शकेल। आजपासून आपल्यापर्यंत हा प्रवास पोचविण्याचा एक प्रयत्न आम्ही करत आहोत। संघर्ष रामजन्मभूमीचा, स्वप्न भव्य राम मंदिर निर्माणाचे, भाग पहिला। असे झाले आमच्या धर्म संस्कृतीवर हल्ले। भारत हा देश प्राचीन काळापासून अतिशय संपन्न आणि समृद्ध आहे। तो ऐतिहासिक दृष्टीने जेवढा संपन्न आणि समृद्ध, तेवढाच तो धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीनेही संपन्न आणि समृद्ध आहे। अशा या देशावर कायमच परकीयांची आक्रमणं होत आली आहेत। ही आक्रमणं केवळ संपत्ती लुटण्यासाठी नव्हती, तर येथील धर्म आणि संस्कृती नष्ट करण्यासाठी, उद्ध्वस्त करण्यासाठी देखील होती। इतिहासातील अनेक घटना आणि प्रसंगांवरून आपल्या हे लक्षात येऊ शकतं। इसवी सनाच्या पूर्वीपासून या भूमीवर येथील धर्मसंस्कृतीवर सातत्याने हल्ले होत आले आहेत। या देशातील अनेक मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे देखील उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला गेला। मग ते सोरटी सोमनाथाचे मंदिर असो की काशीचे विश्वनाथ मंदिर, मथुरेचे श्रीकृष्ण मंदिर असो की अयोध्येचे श्रीराम जन्मस्थान, परकीय आक्रमक येथील दगड मातीपासून बनविलेल्या मंदिरांचे नुकसान करू शकले, परंतु येथील धर्म संस्कृती चिवट असल्यामुळे त्याचे मात्र पाहिजे तेवढे नुकसान करू शकले नाहीत। भारत हा देश समृद्ध आणि संपन्न होता, म्हणूनच इसवी सनाच्या पूर्वीपासून या भूमीवर सातत्यानं आक्रमण होत आली। इसवी सन पूर्व 150 मध्ये अयोध्येवर पहिले आक्रमण झाले, ते यवन राजा मिनियांदरचे। त्यानंतर अनेक विदेशी आक्रमणं झाली। इसवी सन पूर्व 100 सुमारास विक्रमादित्याच्या काळात अयोध्येला परत एकदा वैभव प्राप्त झाले, परंतु अयोध्येवरील आणि इतर तीर्थक्षेत्रांवरील परकीयांची आक्रमणे थांबली नाहीत। इसवी सन 1025 महम्मूद गझनीने उत्तर आणि पश्चिम भारतावर आक्रमण केले। त्याने थेट गुजरातपर्यंत धडक मारली। भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील सोमनाथ मंदिराचा विनाश करून त्या काळात 2 कोटींची लूट त्याने सोमनाथमधून गझनीला नेली। याच गझनीने काशी, मथुरा या उत्तर भारतातील तीर्थक्षेत्रांवरही हल्ले केले आणि तेथील मंदिरं उद्ध्वस्त करून प्रचंड लूट केली, हिंदूंच्या कत्तली देखील केल्या। पुढच्या काळात महम्मूद गझनीचा पुतण्या सालार मसूद याने इसवी सन 1033 अयोध्येवर आक्रमण केले। त्यानंतर अशा प्रकारे परकीय आक्रमकांनी आणि मुस्लिम रानटी टोळ्यांनी सातत्याने या भूमीवरील धर्मक्षेत्रे, तीर्थक्षेत्रे यांना लक्ष्य केले व येथून लूट करून ही तीर्थक्षेत्रे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला। संकलन डॉक्टर सचिन वसंतराव लादे, पंढरपूर। निर्मिती विश्वसंवाद केंद्र, पुणे। सादरकर्ता देवदत्त भिंगारकर।